आचार्य यांच्या जीवनाबद्दल काही बोलण्याची आम्हाला विनंती करण्यात आलेली आहे. आमच्या ताकदीनुसार मी श्रीनामाचार्य त्यांचं चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करेन. विभाग रामाचार्य हे चार जे वैष्णव संप्रदाय आहेत, श्री ब्रह्मरुद्र सनक कुमार, या संप्रदायापैकी श्री संप्रदायामध्ये महान आचार्य म्हणून प्रकट झाले. तर श्रीपाद रामानंदाचार्य यांचं जीवन समजण्याच्या अगोदर आपण त्यांचे जे गुरु आहेत यमुनाचार्य यांच्याविषयी थोडी माहिती करून घेतली पाहिजे. कारण यमुनाचार्यांच्या शिवाय रामानंदाचार्यांचं जे जीवन आहे ते अपूर्ण आहे. जसं एखाद्या गुरुशिवाय शिष्याचं जीवन हे अपूर्ण आहे. तर श्री संप्रदायामध्ये जवळजवळ 9व्या शतकामध्ये नाथमुनी नावाचे अतिशय महान संत होऊन गेले आणि त्याने पूर्वीचे जे 12 अलवड जे आहेत दक्षिण भारतामध्ये फेमस, ज्यांनी वेदांच्यावरती अनेक ठिकाणी येऊन त्या काळच्या परिस्थितीनुसार तामिळमध्ये प्रचार केला, असे जे 12 अलवड जे विष्णूचे अविर्य आहेत त्याचे अवतार समजले जातात, तर या सगळ्या साहित्यांचं ज्याने एकत्रीकरण करून 9व्या शतकामध्ये या वैष्णव संप्रदाय जो आहे हा अतिशय भरभराटीला आणला होता. आणि या नाथमुनीने त्या काळच्या वेळेनुसार अनुसरून वैष्णव मताचा प्रचार केला आणि त्यांचा पुत्र ईश्वरमुनी हे अल्पवयामध्ये त्यांना देहत्याग करावा लागला. परंतु त्यांना एक मुलगा होता ज्याचं नाव यमुना. हा यमुना हा लहानपणापासून अतिशय तीव्र बुद्धीचा, भगवंतावर त्याची अगाध श्रद्धा आणि लहानपणापासून त्याच्या घरामध्ये वैष्णव साहित्य उपलब्ध असल्या कारणानं, घरामध्ये चालू असल्या कारणानं त्याच्या जीवनावरती त्याचा परिणाम झाला होता. आणि लहानपणापासूनच हा शुद्ध विष्णूचा भक्त म्हणून प्रसिद्ध होता. तर त्याचं वय जेव्हा झालं 12 वर्षाचं असताना त्यांनी श्री पाचाचार्य नावाच्या एका व्यक्तीकडे पाठशाळेला आपलं नाव नोंदवलं. तिकडे त्याने वैष्णव साहित्याचा अभ्यास सुरू केला, ग्रंथांचा अभ्यास सुरू केला आणि 5 आठवड्या दिवसांमध्ये तो या वैदिक शास्त्रामध्ये अतिशय पारंगत झाला आणि पूर्ण भारतामध्ये त्याची ख्याती पसरली. तर त्यावेळेचा एक अतिशय विद्वज्जन, ज्या अतिशय महान पंडित ज्याचं नाव विद्वज्जन कोलाहल, म्हणजे पंडितांच्या मध्ये खळबळ माजवणारा, सामान्य नागरिकांच्या मध्ये किंवा नव्हे पंडितांच्या मध्ये जे लोक वैदिक शास्त्रामध्ये पारंगत आहेत अशा लोकांच्या छातीमध्ये धडकी भरवणारा म्हणून त्याचं नाव विद्वज्जन कोलाहल. आणि त्या एका राजाने आश्रय दिला होता आणि त्याचं काम असायचं की राज्यामध्ये जे कोणी पंडित आहेत त्यांच्याकडनं टॅक्स वसूल करणं आणि जो कोणी टॅक्स देत नाही त्याला विद्वज्जन कोलाहल बरोबर वैदिक साहित्यावरती चर्चा करायची, त्याच्यामध्ये विद्वज्जन त्याला हरवायचा आणि मग त्याला शासन व्हायचं. म्हणून राज्यातले सगळे पंडित जे होते ते त्याला घाबरून होते, कोणी या विद्वज्जन कोलाहल समोर वाद करण्यासाठी जात नसत. तर एक दिवस सरकारचा एक दूत टॅक्स कलेक्ट करण्यासाठी प्रत्येक आश्रमामध्ये जात होता पंडितांच्या, तो भाष्याचार्य यांच्या आश्रमामध्ये आला आणि त्यावेळेला यमुना छोटासा 12 वर्षाचा मुलगा भाष्याचार्य बाहेर गेले होते पर्यटन करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आणि त्यावेळेला तो टॅक्स कलेक्टर यमुनाकडे आला. त्यांनी विचारलं की तुमचा टॅक्स भरलेला नाही तुम्ही मागच्या वर्षी, कृपया करून तुमचा टॅक्सचा पंडितगिरीचा. तर यमुनाचार्य म्हणाले की मी टॅक्स देणार नाही. तर त्याच्या प्राधिकरणाने सांगितलं असल्याचा परिणाम माहितीये का? तुला विद्वर्जन कोलाहल जो सगळ्यांच्या छातीमधून उसक्या नावाने धडकी भरवतो त्याच्याबरोबर तुला सामना करावा लागेल. जन्मचार्यांनी सांगितलं ठीक आहे, मी त्याच्यात सामना करायला तयार आहे. आणि मग हा टॅक्स कलेक्टर ज्या वेळेला परत गेला राजाकडे आणि विद्वज्जन कोलाहल दोघांनी विचारलं की हा कोण आहे भ्रष्टाचारी, त्यांनी टॅक्स भरत नाही, तर त्यांनी निवेदन केलं की हा टॅक्स भरायला तयार नाही, ज्याचा परिणाम जो आहे तुमच्याशी याची चर्चा करण्याची तयारी आहे. आणि मग त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये जेवणाचार्याला बोलवलं आणि एकीकडे विद्वज्जन कोलाहल बसलेला आणि दुसरीकडे हा यमुना. तो ज्या वेळेला राजमहालामध्ये आला त्यावेळेला तिथं जे बसलेले पंडित आहेत ते विचार करून झाले की चला लहान मुलगा आहे त्या नादाला लागतोय तर त्याच्या निघा बसायचं. पण राजाची पत्नी जी राणी होती तिच्यावरती त्या मुलाचा तेजस्वीपणाचा इतका प्रभाव पडला होता की तिला इतकीला खात्री होती की हा जो मुलगा आहे हा अतिशय बुद्धिमान आहे, चमार आहे, किंवा त्याच्या केवळ देहावर ना किंवा त्याचं जे शरीर जष्टी आहे त्याच्यावरच कळते की हा आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे. आणि म्हणून तिने राजाकडे विनवणी केली की हा मुलगा जिंकणार आहे. राजाला आपल्या पंडिताबद्दल विश्वास होता की असं कसं शक्य आहे, 12 वर्षाचा मुलगा आहे आणि या माझ्या पंडितानं सगळ्या भारतामध्ये खळबळ माजवलेली आहे, हा 12 वर्षाचा मुलगा कसा तिच्या समोर टिकून राहील. आणि म्हणून राणीनं सांगितलं की हा जर जिंकला तर मी आयुष्यभर तुमचं ऐकेन, तो सांगेल आहे तुमची दासी म्हणून मी राहीन. आणि राजाने सांगितलं की हा जर मुलगा जिंकला तर याला मी अर्ध राज्य दिन माजवेन. आणि नंतर दोघांची वादविवाद सुरू झाले आणि सर्वप्रथम विद्वज्जन कोलाहल यांनी काही प्रश्न विचारले शास्त्रावरती आधारित, संहितेवरती आधारित, स्मृतीशास्त्रावरती आधारित, जितके काही शास्त्र याच्यावरती आधारित यमुनाचार्यांनी त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी बरोबर सर्व प्रश्नांचे समाधान करत उत्तर दिले. शेवटी विद्वज्जनकडे आता कुठलाही प्रश्न शिल्लक राहिला नाही तो त्याला विचारेल. मग नंतर यमुनाची पाळी आली प्रश्न विचारण्याची. यमुना अतिशय तल्लक बुद्धीचा, अतिशय सखोल शास्त्राचा त्यांनी विचार केला. त्यांनी सांगितलं की मी तुला 3 प्रश्न विचारतो, या फक्त 3 प्रश्नांची उत्तरं तू मला दे आणि याच्यामध्ये तू मला हरवलंच तर मी तुला शरण येतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझी आई निपुत्री काय? म्हटल्यानंतर त्याला एकदम शॉक बसला, एकदम तो शांत झाला. त्याला माझी आई निपुत्री काय आहे हे जर स्वीकार केला तर मी तिचा पुत्र आहे, तर मी काय घेणार आहे? तो शांत झाला. हा दुसरा प्रश्न असा आहे की या राज्याचा राजा पापी आहे, कळ्याचं खंडन, राजा सहित सगळे लोक आश्चर्यचकित झाले, कसा काय राजा समोर असा प्रश्न करतोय हा, तर सगळे स्तब्ध झाले एकदम. त्याने तिसरा प्रश्न सांगितला, या राजाची राणी जी आहे ती प्रतिव्रता नाही आहे, असं म्हटल्यानंतर एकदम सगळ्यांना राणी सहित सगळे एकदम दचकून गेले की असा कसा काय 12 वर्षाचा मुलगा असे दडदडीत आरोप करायला आहे पंडितावरती, राजावरती आणि राणीवरती. आणि विद्वज्जन कोलाहलकडे या प्रश्नाची उत्तरं नव्हती. आणि ज्यावेळेला प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यावेळेला माणसाला राग येतो. विद्वज्जन कोलाहलला पण राग आला, म्हणतात की काय केवढा मोठा अपराध करतोय, राणीवरती आणि राजाच्या चरित्रावरती तू कलंक लावतोय आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांचं चरित्र जे आहे त्याला तू काळीमा फासतोय आणि असं कसं तू फेरी आहे तुझं हे राजमहालामध्ये. आणि यमुना म्हणतो मी वाद घालण्याची वेळ नाही, माझ्या प्रश्नाची उत्तर दे. म्हणजे की हे कसं शक्य आहे, तू प्रत्यक्ष राजानी राजा आणि राणी आणि स्वतः माझा आता सगळ्यांचा अपमान करतोय, त्याच्या प्रश्नाची उत्तर कशी शक्य आहे? तर म्हणा की मला जे प्रश्न करतोय या प्रश्नाची उत्तर तूच दे आणि हो या शासन आहे ही शिक्षा आहे, ती शिक्षा तू स्वीकार कर. मला पटवून दे कसा राजा पापी आहे, राणी ही पतिव्रताने आणि माझी आई कशी मी पुत्रिका. हे जर तू केलं तर मी हरलो, आणि नाही जर दिलं तर तुला फार मोठं शासन होईल, कारण तो प्रत्येक राजावरच आरोप करतो आहे. तर हा स्वतःचा यमुना म्हणाला की मी या प्रश्नाची उत्तर देतो. माझा पहिला प्रश्न आहे, तुझी आई निपुत्रिका आहे. मनुसंहितेनुसार ज्या मातेला केवळ एकच पुत्र आहे त्या मातेला किंवा आईला निपुत्रिक असं मानलेलं आहे. मनुसंहितेसुमार मनुसंहितेनुसार तुझ्या आईला केवळ एकच पुत्र आहे तू, आणि त्यामुळे तुझी आई ही निपुत्रिक ठरली आहे मनुशास्त्रानुसार. सगळेजण काय वाजवा लागेल. दुसरा प्रश्न असा माझा की हा राजा पापी आहे, राजा सहित सगळे एकदम संबित झाले. त्यातली मनुसंहितेनुसार शासनाचं एक षष्ठांश पाप याचा भागीदारी राजा आहे. आणि हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये सगळी प्रजा पापी आहे, आणि त्या प्रजेचं एक षष्ठांश पाप हे राजा स्वीकारतो, आणि म्हणून राजा हा पापी आहे मनुसंहितेनुसार. एकदम जोरात खाया वाजवा लागला. तर तिसऱ्या प्रश्नाला मात्र त्यांना वाटलं की हात कोंडीमध्ये पडणार, कारण कसं काय हा पाहणारा वीर राणी समोर धगडीत आरोप करतोय की राणीची पत्नी पतिव्रता नाही आहे. त्याने सांगितलं की राजा हा सगळ्या देवतांचा प्रतिनिधी आहे, आणि राजाच्या शरीरामध्ये इंद्र वरुण सगळे जे देवदेवता आहेत ते निवास करतात, आणि त्यासाठी ज्यावेळेला राणीचं लग्न ह्या राजाशी झालं त्यावेळेला केवळ राजाशीच नाही त्या इतर देवदेवतांशीही झालेलं आहे. त्यामुळे तुझी पत्नी जी आहे ही केवळ राजाशी संबंधित या शरीरामध्ये असलेले सगळे देवदेवता त्यांच्याशी पण संबंध आहे, आणि म्हणून ती मनुसंहितेनुसार पतिव्रता नाही. सगळे जण अलविद्रोह म्हणजे विजयी प्रत्येक राणी सुद्धा सिंहासनावर परत परत आले, आणि त्याला मिठी मारली यमुनाचार्यानं. या विजयी आहे, विजयी आहे, आणि विद्वज्जन कोलाहल तो एकदम नम्र झाला, आणि त्याने या यमुनाचार्याची शरण घेतली. त्यांनी की आजपर्यंत असे प्रश्न कोणी केले नव्हते, आणि अशी उत्तरेही कोणी केली नव्हती, आणि मी तुझा दास म्हणून तुझ्या शरण आलो आहे, आणि मला स्वीकार कर. आणि राजाने ठरल्याप्रमाणे त्या आपल्या राज्याचा अर्धा भाग दिला. आजही तो बाग अरविंद मेडू या नावानं तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे. तर असं आता राज्य यमुनाला झालं, केवळ 12 वर्षाचा मुलगा, आणि तो हे राज्य करू लागला, राज्यावरती शासन करू लागला. पण भगवंताच्या मायेचा परिणाम असा आहे, एवढं तत्वज्ञान पूर्ण माहीत असूनही तो या राज्य शासनामध्ये गुंतून गेला, तो विसरून गेला आपल्या जीवनाचं लक्ष काय आहे, आणि पूर्णपणे या राज्य शासनामध्ये तो जीवन चालू लागला. तो विसरून गेला विष्णूची भक्ती काय किंवा कृष्ण म्हणजे काय, सगळं विसरून गेला, फक्त शासन राज्यकर्ता बनला. आणि त्याच वेळेला नाथमुनी जे अतिशय वृद्ध झाले होते त्यांना आपल्या पुतण्याविषयी फार चिंता वाटायला लागली की आता हा बुद्धिमान भगवंताचा भक्त आहे, हा जर आता राज्य शासनामध्ये या मायेच्या बंधनामध्ये असं गुरुकुडण पडला तर हे जी वैष्णव संप्रदाय पुढे कोण चालवणार. आणि म्हणून त्याने ज्या अगदी अंतिम दिवस त्यांचे होते त्यावेळेला आपला एक खास विश्वासू शिष्य नंबी ज्याला श्री शैलपूर्ण असं म्हणतात अशा नावाने पण ओळखतात, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू आता वेळ आलेली आहे, हा जो यमुना जो आहे हा पुऱ्या राज्यामध्ये अडकून बसलेला आहे, आणि त्याला या मायेतनं तू मुक्त कर. किती दिवस ते राज्यशासन करत असणार, त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे हा जो वैष्णव संप्रदाय आहे, हे जे विष्णू भगवान श्रीकृष्णांची जे ज्ञान आहे त्याची जगाला जास्त आवश्यकता आहे, या राजा राज्यकारभार पाहण्यापेक्षा त्यांनी आता हे केलं पाहिजे. आणि माझ्या दृष्टीनं केवळ हाच एक आता पात्र शिष्य दिसतो किंवा पात्र भक्त दिसतो की जो ही वैष्णव परंपरा पुढे चालवेल, आणि म्हणून त्यांनी नंबीला यमुनाला भेटायसाठी पाठवलं. आज यमुना एवढा मोठा राज्य झाला होता त्याला भेटणं कठीण नव्हतं. त्याचे भरपूर असिस्टंट होते, सैनिक होती, त्या सगळ्यांना पार करून जाणं त्याच्याकडे म्हणजे अतिशय मुश्किल अशी गोष्ट. पण हा नंदी हा ब्राह्मण पाटलेली धोती अंगावरती चादर असे घेऊन त्या राजाकडे गेला. त्याला बघून कोण शोधणार आहे, प्रधान मला राजाला भेटायचं आहे. कुठल्या कारपणाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, अजिबात आतमध्ये सोडलं नाही. कारण हा कोणती ब्राह्मण आहे, उगीच राजाला घेऊन त्रास देत असेल आणि त्याला सुनण्याची काही गरज नाही. मग त्या नंबीने काय केलं की राजाचा जो सहपाठी होता त्याच्याशी मैत्री केली आणि त्याला दररोज बाजारामधनं एक प्रकारची भाजी तो आणून देत असे, ज्याचं नाव तुडू बोलायचं. तामिळनाडूची कोण असतील त्यांना माहिती आहे. या भाजीबद्दल अशी प्रसिद्धी आहे की ही भाजी खाल्ल्यानं आपले सत्वगुण वाढतं आणि भक्ती वाढते. त्याच्या प्रसाद लावायला हरकत नाही. तुडूवलाई नावाची भाजी, तर ही तुडूवलाई दररोज तो त्या स्वयंपाकाकडे देत असे, दररोज स्वयंपाकाकडे त्याचा स्वयंपाक करून त्याची त्याच्या जेवणामध्ये ही भाजी असायची. तर जवळजवळ महिना महिना त्यांनी केलं, दररोज ही भाजी स्वयंपाकाला देईल, स्वयंपाकची भाजी बनवायचा. राजा इतर सर्व प्रसादाबरोबर तो अर्पण करत असे. एक दिवस नंबीने काय केलं, ती भाजी पाठवली नाही. तोपर्यंत राजा त्या भाजीवरती आसक्त झाला होता. दररोज मिळणारी भाजी आज त्याच्या ताटामध्ये दिसली नाही. त्याने स्वयंपाकाने बोलवलं की ही आज असा काय प्रकार आहे की भाजी का नाही आहे ताटामध्ये. तर स्वयंपाकाने सांगितलं, माहिती नाही, दररोज जो एक ब्राह्मण दररोज त्यांच्यासाठी भाजी घेऊन येतो तो आज आला नाही. तर राजा तोपर्यंत त्या भाजीची आसक्ती झाली होती. राजाने सांगली, उद्या हा जर ब्राह्मण दिसला तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. मग दुसरे दिवशी नंबी ही तुडूबोलाई भाजी घेऊन आला. त्यांचं की राजा काल तू भाजी आणली नाही, कारण तुझी फार अर्पण करत होता आणि त्याला तुला भेटायचं आहे. तू माझ्याबरोबर आज ये, आपण त्यांची भेट घेऊ. तर हा नंबी यमुनाकडे आला आणि नंबी आल्यानंतर नम्रपणे त्याला नमस्कार केला आणि राजाने त्याला विचारलं की काय कारण आहे याच्या पाठीमागचं, तू मला दररोज ही भाजी आणून देत होता आणि अचानकपणे काल तू आणून दिली नाही, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय. नंबीने सांगितलं की मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. मग राजाने सांगितलं आपल्या सगळ्या सैन्याला, आपल्या सगळे पहारेकरी, सगळे जे आपले सेक्रेटरी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जा. सगळे गेल्यानंतर नंबीने विचारलं की काय तुला सांगायचं आहे. म्हणाला की मी नाथमुनींचा शिष्य आहे. नाथमुनींचं नाव ऐकल्यानंतर यमुनाचार्यांचे अंगावरती शहारे आले, कारण त्यांचा त्यांच्याकडनं त्यांनी सगळं वैष्णव पद्धतीचं शिक्षण घेतलं होतं. ते म्हणाले की आज मागच्या महिन्यामध्ये नाथमुनींनी आपला देहत्याग केलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांची जी परंपरा आहे ही पुढे चालवावी आणि त्यासाठी तुम्ही ह्या राज्याचा राज्यकारभाराचा त्याग करून प्रत्यक्ष भगवंताच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी तुमचं आयुष्य द्या. राज्यकारभार करणारे भरपूर लोक भेटतील, पण असे किती लोक आहेत जे भगवंताच्या भक्तीचा प्रचार करतात, शुद्ध भक्तीचा प्रचार. आणि म्हणून नंबीनं त्याच्या समोर भगवद्गीतेचे श्लोक म्हणायला सुरुवात केली आणि जसे जसे नंबी भगवद्गीतेचे श्लोक पठण करायला लागला तशी जशी त्याला कृष्णा भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाची आठवण व्हायला लागली. मनमना भगवत भक्तो माझा भक्त हो, सर्वधर्मान परिचय मला शरण ये, अशी त्या सगळ्याच लोकांचा ज्यावेळेला परिणाम व्हायला लागला त्यावेळेला त्याने निश्चय केला की आजच्या आज आपण या राज्यपदाचा त्याग करू आणि आपण प्रचारासाठी जाऊ. आणि हे यमुनाचार्य या प्रचारासाठी बाहेर पडले आणि ताबडतोब त्या राज्याचा त्याग केला. तर या नंबी आहे हा यमुनाचार्यांचा अतिशय विश्वासू सहकारी बनला आणि या नंबीला दोन बहिणी होत्या, सुदेवी आणि भूदेवी. तर या सुदेवीचं लग्न एका अतिशय शुद्ध अंतकरणाच्या ब्राह्मणाशी, त्याचं नाव केशवाचार्य होतं, त्याच्याशी झालं आणि त्यांना हा रामानुज नावाचा पुत्र झाला. त्याचं नाव पहिला लक्ष्मण होतं, पण श्री संप्रदायानुसार रामानुज हे लक्ष्मणाचा अवतार मानले जातात आणि लक्ष्मण हा भगवान रामचंद्रांचा लहान भाऊ आणि म्हणून त्याचं नाव राम अनुज, भगवंताचा रामाचा लहान भाऊ. आणि तो पुढे त्याचं जरी नाव लक्ष्मण असलं तरी रामानुजाचार्य या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. तर केशवाचार्य हे वैदिक पंडित असल्या कारणानं शास्त्राचा अभ्यास त्यांच्या घरामध्ये होत असे, यज्ञ होत असे, दान होत असे, सगळे धार्मिक जी कार्य आहेत ती कर्मकांड त्यांच्या घरी होत असे आणि त्याचा प्रभाव रामानुजाचार्यांच्यावरती पडला. ते लहानपणापासूनच सर्व वैदिक साहित्याचा अभ्यास करू लागले. सगळा कर्मकांडामध्ये ते अगदी अत्यंत हुशार झाले. त्याच्यामध्ये बुद्धिमान असल्या कारणानं सगळे कार्यपद्धती त्याने जाणून घेतली. त्यांच्या अंतकरणावर त्याच्यापासून एक प्रसन्नता प्राप्त होईल असं वाटलं की एवढं सगळं करून सुद्धा माझं काहीतरी कमी आहे आयुष्यामध्ये. आणि त्याच वेळेला यमुनाचार्यांचं एक शिष्य कांतीपूर्ण यांची त्याच्याशी ओळख झाली आणि त्यामुळे कांतीपूर्णच्या बरोबर त्यांना कळालं की माझ्या आयुष्यामध्ये काय कमी होतं, भगवान श्रीकृष्णाची भक्ती. आणि कांतीपूर्णच्या सहवासामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाचं भक्तीचं तो आस्वादन करू लागला आणि त्या भक्तीचा त्याच्यावरती परिणाम होऊ लागला. आणि ज्यानंतर वयाच्या 16 वर्षी पेशवाचार्यांनी रामानुजाचं लग्न करून दिलं. आणि लग्न झाल्यानंतर एका महिन्यातच त्यांचे वडील यांनी देहत्याग केला आणि नंतर आपल्या सगळ्या कुटुंबियांना घेऊन ते कांचीपुरम येथे आले रामानुजाचार्य. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी यादव प्रकाश नावाच्या एका ज्या पाठशाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. हा यादव प्रकाश जो होता हा मायावती होता जो अद्वैताचा प्रचार करायचा. तर रामानुजाचार्यांनी त्याच्या पाठशाळेमध्ये ज्यावर प्रवेश केला त्या दोन हेतून, एक कारण त्यांच्या वडिलांच्या प्रभावानं त्यांनी त्याचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तर स्वतःचं जे आकर्षण झालं. पण दुसरं कारण होतं की त्याच्या अंतकरणामध्ये विष्णूची भक्ती एवढी होती आणि त्यांना हा विष्णूच्या भक्तीचा द्वैतवादाचा पुढे प्रचार करायचा होता आणि म्हणून त्याला हा मायावाद काय आहे त्याची अगदी पूर्ण जाणीव करून घ्यायची होती की त्यामुळे त्याला पूर्णपणे त्या वादाचं खंडन करता येईल. म्हणून या उद्देशानं त्यांनी यादव प्रकाश शाळेमध्ये पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला होता. तर थोड्याच दिवसात यादव प्रकाशचा अतिशय प्रिय शिष्य झाला रामानुजाचार्य आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तो अतिशय बुद्धिवंत असा जाणला जात होता. स्वतः यादव प्रकाशलाही त्याचा फार अभिमान होता, इतके ते भक्त आणि बुद्धिवंत होते. तर अंतकाळापासून त्यांना भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्याचा आवड होती. परंतु यादव प्रकाश हे मायावादी असल्या कारणानं तसं ते करू शकत नव्हते आणि एके दिवशी ज्यावेळेला रामानुजाचार्य आपले गुरु यादव प्रकाश यांचं मालिश करत होते पाठीवरती आणि त्यावेळेला यादव प्रकाश छांदोग्य उपनिषद त्याच्यावरती व्याख्या करत होते, चर्चा करत होते आणि ते एका वाक्यावरती आले, कपियसाम पुंडरी काक्ष एवं अक्षिणी. त्याचा ते अनुवाद केला त्यांनी की विष्णूचे डोळे हे माकडाच्या पृष्ठभागासारखे लाल आहेत. असं म्हटल्यानंतर या रामानुजाचार्याला अतिशय राग आला, या विष्णूच्या डोळ्याची तुलना या माकडाच्या लाल पृष्ठभागाशी करतोय. म्हणून त्यांच्या काय बोलला नाही, कारण गुरुबद्दल अतिशय आदर, पण त्यांच्या डोळ्यातलं खळाखळा पाणी वाढलं गरम आणि ते गुरुच्या छातीवरती पडलं यादव प्रकाशच्या. आणि यादव प्रकाश शाळेला एकदम थचकले, म्हणाले की नक्कीच रामानुजा शाळेला काहीतरी वाईट वाटतंय ज्या तुम्ही याच्या व्याख्या केली आहे त्याची. आणि मग त्याने विचारलं काय झालं रामानुजा शाळे, त्याने सांगितले की गुरु महाराज विथ ऑल रिस्पेक्ट तुम्ही जे पुंडरीकाक्ष भगवंताच्या डोळ्याचं जे वर्णन केलेलं आहे ते मला थोडा खटकलं, तुम्ही भगवंताची या वाक्यानं निंदा करता आहात, वास्तविक याचा अर्थ तुम्ही जे करता तसा नाही आहे. कपी असाम याचा अर्थ पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्यापेक्षा वेगळं राहतं ते फूल म्हणजे कमळ आणि पुंडरीक म्हणजे भगवान विष्णू, याचा अर्थ आहे कपियसाम पुंडरीकाक्ष एवं पाक्षिणी, याचा अर्थ आहे की भगवान विष्णूचे डोळे जे आहेत हे कमलनयनी आहेत, कमळाच्या फुलासारखे लाल आहेत. असं म्हटल्यानंतर यादव प्रकाशला स्वतःचा अपमान झाल्यासारखा वाटलं की माझ्या शाळेमध्ये राहून मला हा उपनिषदांची भाषा शिकवतोय. त्याला त्यापासून त्या दिवसापासून रामायण व्याख्यानांचं त्याच्यावर यादव प्रकाशांचं प्रेम कमी होत गेलं आणि तो जाणार लागला यादव प्रकाश की माझ्याच शाळेमध्ये माझा बैरी आहे आणि याला मी ठार केल्याशिवाय माझं जे महत्व आहे ते माझी जी स्थिती आहे हे राहणार नाही आणि म्हणून काही ना करून त्याला आपण ठार केलं पाहिजे. आणि मग त्यांनी आता एक प्लॅन केला, अशी एक योजना केली की रामानुजाचार्यांना घेऊन आपण दूरच्या आता प्रवासाला जायचं आणि प्रवासाला गेल्यानंतर जंगलामध्ये त्याची हत्या करायची, फेकून द्यायचं आणि ते पाप धुण्यासाठी गंगेमध्ये जायचं, आंघोळ करायची, पाप धुवायचं आणि मग आश्रमात यायचं, अशी ती योजना होती. आणि असं ते रामानुजाचार्यांना घेऊन सगळ्या शिष्यांच्या सहित त्यांची यात्रा निघाली. कारण त्या आश्रमामध्ये रामानुजाचा सुलभ भाऊ पण शिकत होता आणि त्याला हा कट जो आहे याची कल्पना आली आणि त्यांनी रामानुजाचार्याला सांगितलं की तुझा जीव धोक्यामध्ये आहे, वागव हा पळून जायचं ना. आणि मग रामानुजाचार्य जवळजवळ त्या जंगलामध्ये गेले आणि तिकडनं पळून आले आणि मग यादव प्रकाशला धास्ती वाढले एकदम की हा सुटून गेला, पण पुन्हा दाखवून दिलं नाही. त्यांनी थोडकावटी केली जंगलात जसं काय की आपला प्रिय शिष्य मी हरवलेला आहे आणि पुन्हा आश्रममध्ये आले. रामानुजाचार्य तिकडे हजर होते, कुठल्याही मनामध्ये किंचू ठेवलेलं नाही की मला ठार मारायचं होतं. काही नम्रपणाने पुन्हा ते हजर झाले आणि त्यांनी असं काही दाखवून दिलं नाही की त्याला त्यांना काही प्लॅन माहिती होता. यादव प्रकाशच्या मनामध्ये हा किंचू होता की रामानुजाचार्य माझ्या आश्रममध्ये आहे, तोपर्यंत माझं जे भाष्य आहे कुणी ऐकणार नाही, रामानुजाचार्य सगळे ऐकतील. त्याच्यामुळे मनामध्ये राहिलं, दोघंही एकमेकाबद्दल जाणून होते परंतु दोघंही एकमेकांना रिस्पेक्ट देऊन होते आश्रममध्ये. आणि याच वेळेला यमुनाचार्य तिकडे आले, त्यांनी बघितलं की हा अत्यंत तल्लख बुद्धीचा भक्त भगवान विष्णूचा हा या मायावतीच्या आश्रममध्ये काय करतो आहे. परंतु त्यांनी जाणलं की अजून ही वेळ आली नाही, त्यामुळे त्यांनी फक्त बघितलं की रामानुजाचार्य हा पूर्णपणे यादव प्रकाशच्या आश्रममध्ये आहे आणि त्यासाठी तो गप्प बसला. हा जेवणाचार्य गप्प बसले पुन्हा तिकडून निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी त्या राज्याचा जो राजा होता त्या राज्याच्या राजाच्या मुलीच्या अंगामध्ये हृदय आणि त्यासाठी त्याला कोणीतरी सांगितलं की हा यादव प्रकाश जो आहे हा मांत्रिक पण आहे आणि त्याच्याकडे जो जा आणि तो आपल्या मंत्रानं तुझ्या मुलीच्या अंगातलं भूत दूर करेल. बहुपास आमदार कलियुगामध्ये सगळेच भूत आहेत. भूत म्हणजे कोण? ज्याची इंद्रिय तृप्तीची इच्छा अपुरी राहिलेली आहे अशी व्यक्ती. आता कलियुगामध्ये आपल्याला सगळे असेच दिसून येतात. तर त्या राजाने यादव प्रकाशला बोलवलं की मांत्रिकाचं काम करण्यासाठी की माझ्या मुलीच्या अंगामध्ये भूत आहे दूर कर. आणि मग यादव प्रकाश आपल्या काही शिष्यांच्या समवेत इथे आले, त्याच्यामध्ये रामानुजाचार्य पण होते. आणि आल्यानंतर त्या यादव प्रकाश त्या मुलीकडे आले मंत्र काढण्यासाठी आणि त्या मुलीच्या अंगातलं भूत बोलायला लागलं की थांब, तू माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस, केवळ या रामानुजाच्या चरणाची धूळ माझ्या डोक्यावरती ठेवल्यानंतर मी या हा देह सोडून जाईन. असं म्हटल्यानंतर यादव प्रकाशचा आणखी एकदा अपमान झाला सगळ्यांच्या समोर, त्याला वाईट वाटलं. आणि त्या राजाने कसं केलं, रामानुजाच्या चरणाची धूळ घेतली आणि त्या डोक्याच्या मुलीच्या डोक्यावरती टाकली, ताबडतोब ती मुलगी त्या जे भूत जे आहे त्या मुलीला सोडून गेलं. पुन्हा यादव प्रकाशला सगळ्यांच्या समोर एक धक्का बसला की रामानुजाचार्य आपल्या आपला शिष्य जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो आहे. पण पुन्हा दोघंही गप्प बसले, पुन्हा आश्रममध्ये आले. पण रामानुजाचार्य यादव प्रकाश ह्याच्या मनामधला अहंकार आणि वैर जे आहे रामानुजाचार्याबद्दल वाढत राहिलं की अशी व्यक्ती आपल्या आश्रममध्ये योग्य नाही. आणि म्हणून त्यांनी बोलवलं एक दिवस रामानंद चरणा आणि विचारलं की शेवटीला उद्देश काय आहे. मग त्यांनी अगदी बेधडकपणे सांगायला सुरुवात केली की तुम्ही जो वेदांचा उपदेश करता, तुम्ही जी वेदांची उपनिषदांची व्याख्या करता आहात ती पूर्णपणे चुकीची आहे आणि ती शंकर मतावरती अवलंबून आहे. त्यामुळे हा मायावादाचा जो प्रचार करता पूर्णपणे चुकीचा आहे, मी त्याच्याशी सहमत नाही. आणि मग त्या दोघांची वेदांच्यावरती चर्चा सुरू झाली. अगदी सर्वम खल्विदम ब्रह्म, जे सगळंच ब्रह्म आहे त्याचा अनेक तो जो वाद सांगत असतो तो कदाचित पुढचा गुरुवार उरेल. आपण एवढंच की याच्यामध्ये जादव प्रकार यांची पूर्णपणे रामानुजाचरणी पाराव केला आणि त्यांना पटवून दिलं की कसं वैष्णव मत जे आहे ते सर्वोच्च आहे. आणि एवढं झाल्यानंतर जादव प्रकाशांची जी शाळा होती सांगितलं मी तुझ्या शाळेमध्ये आजपासून शिकत नाही. आणि म्हणून रामानुजाचार्य यांनी ती शाळा सोडून दिली आणि पुन्हा आपल्या घरी आले. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या आईने सांगितलं की मी ह्याचीच वाट बघत होते की किती वेळ ह्या मूर्खाच्या शाळेमध्ये तू जात राहशील आणि मायावादाचं शिक्षण घेते. तर तो पूर्वीचा तुझा जो मित्र आहे कांचीपूर्ण जो यमुनाचार्याचा भक्त आहे त्याच्याकडे जे दान त्याचा आश्रय घे आणि त्याच्याकडनं तो विष्णूची भक्ती शिक. आणि म्हणून पुन्हा रामानुजाचार्य आणि कांचीपूर्ण दोघे एकत्र आले. आणि त्या तिथे आल्यानंतर कांचीपूर्णचा त्यांनी शरण घेतली आणि मग कांचीपूर्णच्या आदेशावरून रामानुजाचार्य त्या मंदिरमध्ये दररोज मूर्तीसाठी पाणी आणत असतात, अभिषेकासाठी फुलं आणत असतात. एवढा प्रचंड बुद्धिमान व्यक्ती असून सुद्धा अतिशय नम्रपणाने ही त्यांची सेवा चालली होती. त्यांची सेवा करत करत कांचीपूर्ण त्यांच्यावरती भरपूर संतुष्ट होता. तर एके दिवशी रामानुजाची पत्नी आहे तिला दुःख व्हायचं, कारण आम्ही ब्राह्मण कुळातले आणि हा जो आहे मी ब्राह्मण कुळातला आणि हा जो आहे कांचीपूर्ण हा शूद्र आणि ह्याच्याकडे जाऊन माझा पती जो आहे हा त्याला चरण जातो आहे आणि त्यांच्याकडे त्या मार्गदर्शन घेतो. शास्त्रानुसार ब्राह्मणाने शूद्राला मार्गदर्शन केलं पाहिजे, पण ही काय उलटी गोष्ट आहे की शूद्र माझ्या पतीला जो की सगळ्या जगामध्ये तो बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध आहे त्याला मार्गदर्शन करतो आहे. म्हणून कांचीपूर्णाबद्दल या मनामध्ये अतिशय द्वेष होता. तर एकदा रामानुजाचार्य यांची इच्छा होती की आपल्या गुरुला घरी प्रसादासाठी बोलवावं आणि म्हणून त्यांनी कांचीपूर्णना आमंत्रण दिलं की माझ्या घरी या आणि माझा हा जो सेवा आहे प्रसाद रूपाने त्याचा स्वीकार करा. आणि ज्यावेळेला रामानुजाचार्य घरी आले त्यावेळेला कांचीपूर्ण घरी आले त्यावेळेला रामानुजाचार्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आणि ते आल्यानंतर त्यांनी रामानुजाचार्य पत्नीला विनंती केली की मला मंदिरमध्ये आज महत्वाचं काम आहे आणि मला लवकर जायचं आहे, जे काही तू बनवलेले असेल ते मला प्रसाद दे. पण तिने द्वेष मनामध्ये होता आपण काय बोलली नाही. तर लांबच त्याला पतावरती वाढलं. ज्यावेळेला कांचीपूर्ण निघून गेले तरी तिने बांबूच्या दोन लांब काट्या घेतल्या आणि त्या काठीने ती पत्रावर उचलली. त्याचं की त्याचा त्याचा मला स्पर्श होऊ नये आणि मी त्यापासून अशुद्ध होऊ नये, कारण हा शुद्र आहे. म्हणून लांब दोन बांबूच्या काठ्याने ती पत्रावर घेतली आणि बाहेर फेकली आणि गोमूत्राने आणि गाईच्या शेणाने ती जमीन सारवली आणि घर शुद्ध केलं. आणि ज्यावेळेला रामानंदाचार्य घरी आले त्यावेळेस कळाले की माझ्या गुरुचा असा अपमान केलेला आहे पत्नीने. आणि दोघांमध्ये चांगली खडाजंगी झाली, वादावली. त्यांनी असा माझ्या गुरुचा अपमान तरी करू नकोस, ती त्यावेळी स्त्री असल्या कारणानं नम्रतेने गप बसली. त्याच्यानंतर पुन्हा पण त्या पत्नीच्या हृदयामध्ये हा रोष होता की शुद्र आहे याला काही ना करून माझ्या पतीपत्नीला दूर केलं पाहिजे. आणि पुन्हा ज्यावेळेला एकदा कांचीपूर्णची पत्नी आणि रामानुजाचार्यची पत्नी दोघेही एकाच विहिरीवरती पाणी ओढायसाठी आले आणि एकीकडे कांचीपूर्णची पत्नी पाणी ओढते दुसरीकडे रमानुजाच्या पत्नी पाणी ओढते. चुकून दोघांची घागर एकमेकाला स्पर्श झाला आणि हेही जशी आजकाल विहिरी होती आपण भांडणं पाहतो अकरालीच नाही विहिरी होती तर त्या विहिरीवरती दोघांचं खडाजंगी भांडण सुरू झालं. माझ्या गाडीला जो स्पर्श केला त्यामुळे माझं पाणी जे आहे अपवित्र झाला घागर सुद्धा आम्ही उपयोग करू शकत नाही. दोघांची भांडणं सुरू झाली तिथे आणि रामानुजाचार्य ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली की माझी पत्नी जी आहे ती कांचीपूर्णला खाली घालून बोलत होती, तिचा अपमान करत होती, ह्या माझ्या प्रत्यक्ष गुरुचा अपमान आहे. आणि म्हणून तिला सांगितलं की आईच्या घरी तू जा. तिला आईच्या घरी पाठवलं. भांडणं झाली की आपल्याला माहिती आहे त्या आईच्या घरीला घरी तिने पाठवलं आणि त्यांच्या की तू तिथेच राह मी तुला सोडून चाललो. तिथेच त्यांनी आपल्या गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि ते श्रीरंगमचा आले. आणि तिथे येऊन त्यांनी महापूर्ण यांची शरण घेतली. आणि तिथे आल्यानंतर श्री रामानुजाचार्य वैष्णव पद्धतीचा अभ्यास करून त्याचा प्रचार करू लागले. आणि महापूर्णाने त्यांना सांगितलं की तुला खरोखरच सॉरी महापूर्णकडे नाही आले असं नाही कांचीपूरमध्येच आहे कांचीपूरला आले. आणि तिथं आल्यानंतर काही भक्त यमुनाचार्यांचे जे शिष्य आहेत हे शिष्य रामानुजांच्याकडे आले. त्यांनी सांगितले की यमुनाचार्य आता त्यांच्या अंतिम दिवसामध्ये ते शरीर त्याग करतात आणि तुमची वरचेवर आठवण करतात आणि तुम्हाला त्यांनी आठवण दिलेलं आहे की प्रत्यक्ष त्यांना येऊन तुम्ही जेहत्या करायची आज भेटा. असा निरोप घेऊन कांचीपुरम इथं यमुनाचार्यांचे शिष्य गेले आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब रामानुजाचार्य तिकडून निघाले. आणि यमुनाचार्यांच्याकडे ज्या वेळेला आले त्यावेळेला यमुनाचार्यांनी आपला देह सोडलेला होता. आणि ज्यावेळेला रामानुजाचार्य त्यांच्या समोर आले तर त्यांनी पाहिलं एक अद्भुत गोष्ट की त्यांची जी तीन बोट आहेत ती अशी बंद झालेली होती. त्यांच्या उजव्या हाताची त्यांचं जे प्रेत होतं दिव्यांचं प्रेत जी तीन बोट जी आहेत बंद होते. त्यांनी शिष्यांना विचारलं की अशी केवळ यमुनाचार्य ही तिन्ही बोटं बंद ठेवत असत का. तर त्यांच्या शिष्यांनाही कल्पना नव्हती की असं का झालेलं आहे. म्हणलं की असं कधीच यमुनाचार्यांनी आपली बोटं बंद केली नव्हती आणि हे काहीतरी दिव्य आहे. आणि मग रामानुजाचार्यांनी ओळखलं की यमुनाचार्यांच्या आयुष्यामधल्या तीन ध्येय जी आहेत ती पूर्ण झालेली नाही आहेत आणि ती माझ्या पण पूर्ण व्हावीत अशी या यमुनाचार्यांची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांचे जे तीन महत्वाची ध्येय आहेत ही मी पूर्ण करेन. आणि म्हणून त्यांनी पहिलं सांगितलं की हे जे 12 हळवळ आहेत त्यांचे जे धर्मशास्त्र आहेत त्याच्यावरती मी टिकाले आणि त्याचं विश्लेषण करेन. असं म्हटल्यानंतर त्यांचं एक बोट उघडलं आणि दुसरा सांगितलं की या विष्णू भक्तीचा मी पंचरात्र विधीनुसार सगळीकडे प्रचार करेन आणि विष्णूला शरण द्यायसाठी लोकांना शिकवेन. असं म्हणल्यानंतर त्यांचं दुसरं बोट उघडलं आणि मी वेदांत सूत्र याच्यावरती भाष्य लिहिन आणि वैष्णव पद्धतीनुसार वेदांत सूत्राचा प्रचार करेन. असं म्हणल्यानंतर त्यांची तिसरं बोट जे आहे हे पण उघडलं आणि ही यमुनाचार्यांची अंतिम इच्छा होती आणि ती रामानुजाचार्यांनी पुढे करण्याचा आणि ते जे वैष्णव संप्रदाय आहे हा पुढे चालवण्याचा त्यांनी आपल्या जीवनाचं लक्ष मानलं. आणि हा विचार करीत ते यमुनाचार्यांचा आश्रम सोडून पुन्हा कांचीपुरमला गेले आणि तिथे त्यांनी आपला प्रचार चालू ठेवला. तर त्यांचे अनेक शिष्य झाले तिथे. त्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असा शिष्य म्हणजे कुरेश. हा कुरेश जो होता हा हुबेहूब अगदी रामानुजाचार्यांसारखं दिसायचा. पण रामानुजाचार्य हे संन्यासी होते आणि कुरेश हा गृहस्थी होता. तरी पण त्यांच्या अंगकाठी किंवा त्यांचे जे शरीर आहे किंवा त्याची बुद्धिमत्ता सुद्धा आहे हा अतिशय बुद्धिमान पण होता. तर त्यावेळेला यादव प्रकाश ஏன்னா தெரிஞ்ச மனாமதே இங்கே பூர்வீக ராமாநாதி குரு உதய மாயாவாதி தெரிஞ்ச மனாமதே தன வாய்ப்பு வரவில்லை இல்லையா அப்பான் கருத்து வாய்ப்பு கேள்வில அண்ட் மனம் அசைப்பிடித்த சிந்தனா பஸ்லே அஸ்தா யமுனாச்சரஞ்சி ஐய என்ன சாஹிப்ல கி தூதா ராமானுஜாச்சாரி சரணிய அண்ட் மனம் யாதவ் பிரகாஷ் आपल्या आईच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवान आले की तुझा रामानुजाचार्य शरण घे आणि ते रामानुजाचार्यांच्याकडे आले आणि त्यांनी रामानुजाचार्यांना विचारलं की तुम्ही हा वैष्णव वेश का परिधान केलेला आहे, तुम्ही हा तिलक किंवा तुमची जी शिका आहे किंवा तुमचा जो त्रिदंड आहे संन्यास त्रिदंड हा तुम्ही का धारण केलेला आहे, कुठल्या शास्त्राचा ह्याला आधार आहे आणि तुम्ही या विष्णूच्या भक्तीचा का प्रचार करता आणि मायावानामध्ये असं काय माहिती आहे. आणि म्हणून पुन्हा त्यांचं चर्चा झाली भरपूर दिवस आणि त्यानंतर रामानुजाचार्यांनी त्याला आपला भक्त जो आहे सुरेश याच्याकडे पाठवलं चर्चा करण्यासाठी. या सगळ्याची प्रश्नाची उत्तर त्यांनी हा माझा शिष्य सुरेश दे तुम्हाला म्हणून सुरेश बरोबर त्यांनी चर्चा केली आणि मग यमुनाचार्यांना वाटलं की हा त्यांचा शिष्य एवढा बुद्धिमान आहे त्यांचे गुरु किती बुद्धिमान असतील म्हणून ताबडतोब त्यांनी रामानुजाचार्याची शरण घेतले. त्याच वेळेला जो राजा होता पूर्वी ज्याच्या मुलीचं भूत रामानुजाचार्यांनी काढलं होतं तो शिवभक्त पण होता आणि त्यांनी सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे एक हुकुमनामा पाठवला की शिव जे आहेत एक भगवान आहेत, सर्वोच्च देवता आहेत आणि याच्यावरती सगळ्यांनी सह्या कराव्या. म्हणून सगळ्या पंडितांच्याकडे तो हे घेऊन जात होता सगळ्यांच्या साहेब शिव भगवान आहेत, शिव सर्वोच्च आहेत. तर सगळेजण त्यांना काय माहिती कोण भगवान आणि काय सगळेजण शिव सह्या करत होते. माझी चार भाषा एकत्र बोलतो त्यामुळे कधी कधी माझी जीभ सटकते इकडे तिकडे. तर त्याच्यावरती सह्या करत होते प्रत्येक जण. तो ज्याला रामानुजाच्या आश्रममध्ये आला त्यांचे की शिव भगवान आहे याच्यावरती तुम्ही सही करा. रामानुजाचार्य म्हणाले नाही शिव भगवान असेल तर मी सही करेन, नाहीतर कसा करू, त्यामुळे मी सही करणार नाही. कारण भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहे, शिव हा त्यांचा उच्च भक्त आहे आणि हे सदा शिवजी सांगतायत, तर त्यासाठी मी याच्यावरती सही करणार नाही. आणि म्हणून तो रागानं ज्यावेळेला राजाकडे गेला तर त्याचं शासन असं होतं की जो कोण याच्यावर सही करणार नाही त्याला फाशीची शिक्षा. तर ज्यावेळेला रामानुजन सांगितलं मी ह्याच्यावरती सही करणार नाही आणि मग तो ज्यावेळेला सेवक राजाकडे आला त्यांनी सांगितलं की मी सही करणार नाही तर त्याला शासन केलं पाहिजे आपण आणि त्याला शासन म्हणजे काय त्याला फाशीची शिक्षा त्याची हत्या. म्हणून त्याला पकडण्यासाठी काही सेवक पाठवले. तर कुरेश जो गृहस्थी होता त्याचा आपल्या गुरुवरती अतिशय प्रेम. त्यांनी सांगितलं गुरु महाराज मला भगवंताच्या कृपेनं तुमचं आणि माझं अंगकांती जी आहे ती एकच आहे, शरीर अष्टी पण एकच आहे, त्यासाठी मी तुमचा वेळ धारण करून जातो. म्हणजे त्यांनी ठार जरी मारला तरी मला मारू देत पण तुमचा जीवंतराण हे आवश्यक आहे कारण हा वैष्णव धर्माचा जो भगवंताचा जो भक्तीचा प्रचार आहे हा पुढे चालू राहिला पाहिजे. माझ्याकडे एखादा शिष्य गेला तर काय फार मोठं यामध्ये दुःख मानण्याचं कारण नाही. आणि म्हणून कुरेश हा संन्यासीची त्यांनी ड्रेस घातला आणि रामानुजाचार्याने व्यवस्थाचा ड्रेस धारण केला. कुरेश त्या आश्रमातून बाहेर पडला आणि कुरेश ज्यावेळेला त्या राजासमोर आला त्यावेळेला तिथे त्यांनी असा निर्णय केला होता की काही करून माझ्या मुलीच्या अंगातलं भूत जे आहे हे रामानुजाचार्याच्या कृपेने गेलेलं आहे आणि तिला ते बरं वाटतंय आणि त्यासाठी याला काहीतरी शिक्षेमध्ये आपण सवलत द्यावी. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की ह्या कुरेशचे जे आहेत म्हणजे रामानुजाचार्याचे आपण डोळे काढून टाकू फक्त ही एवढी शिक्षा त्याला देऊ. आणि म्हणून सगळ्यांच्या समोर दोन पहाडीने त्याचे डोळे काढले कुरेशचे आणि कुरेश अंधारा झाला ज्याला ते रामानुजाचार्य समजत होते. हा सुरेश आपल्या अंधळ्या डोळ्यानं पुन्हा आश्रममध्ये आला. ही फार मोठी कथा आहे. त्यापुढे स्वतः रामानुजाचार्य त्याला घेऊन मंदिरमध्ये आले आणि ज्यावेळेला त्यांनी आपल्या डोळ्यानं अंधळ्या डोळ्यानं ज्यावेळेला भगवंताचं दर्शन केलं, आपण डोळे झापून सुद्धा भगवंताचं दर्शन करू शकतो त्याप्रमाणे अंधळ्या डोळ्यानं डोळे नसताना सुद्धा त्यांनी भगवंताचं दर्शन केलं आणि त्या दृष्टीमुळे पुन्हा त्याचे डोळे जसे होते तसे परत आले. भगवान विष्णूच्या कृपेनं. तर अशी ह्या रामानुजांची खाती पूर्ण जगामध्ये पसरत होती. त्यानंतर तिकडे एक यज्ञमूर्ती नावाचा अतिशय महान पंडित होता, तर ज्याच्या समोर असं कोणी उभारत नव्हतं एवढा तो वेदामध्ये पारंगत होता. त्या काळात रामानुजाचार्य जो आहे हा अतिशय महान आचार्य आहे आणि लोक त्याला फार सन्मान देतात, फार मोठा साधू समजतात. आणि आता जर मी पारावर केला तर लोक मला मोठं म्हणायला लागतील आणि मी जो श्रेष्ठ ठरेल. हा यज्ञमूर्ती रामानुजाचार्य यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला आणि तिथे आल्यानंतर त्यांनी रामानुजाचार्यला आव्हान दिलं की मी जर तुझा पारावर केला, रामानुजाचार्यांनी त्याला सांगितलं की तू जर मला हरवलं तर तुझ्या पादुका मी डोक्यावरून ठेवून तुझा कायम मी सेवा करेन. आणि त्यांनी सांगितलं मी माझं वेद वगैरे वाचणं सगळं सोडून देईन आणि तुझी सेवा करेन. दोघेही एकमेकांसमोर आले तर 17 दिवस दोघांचा वाद चालला होता यज्ञमूर्तीसमोर. एक हरलो आणि म्हणून त्या रात्री ते घरी गेले आणि भगवंतासमोर त्यांनी कळकळीने प्रार्थना केली, माझी हार घडी तरी चालेल, माझा अपमान झाला तरी चालेल, पण ज्या संप्रदायाचं मी प्रतिनिधित्व करतोय विष्णूची भक्ती त्याचा पराभव होता कामा नये. कारण या जर तत्वाचा पराभव झाला तर यापुढे कुणाही विष्णूची भक्ती करायला मिळणार नाही आणि त्यामुळे विष्णूची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे शास्त्रानुसार आणि त्यासाठी ह्या तत्वांचं रक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी माझा विजय झाला पाहिजे. माझा स्वतःचा पराभव झाला ते हरकत नाही, पण माझं जे तत्व जी मानतो आहे त्याचा विजय झाला पाहिजे. अशी कळकळीने अगदी डोळ्यामध्ये पाणी आणून भगवंतासमोर त्यांनी प्रार्थना केली आणि रात्री त्यांना झोप लागली आणि त्या झोपेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की जे ज्ञान परंपरेनं तुला प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानानुसार तू उद्या प्रचार कर आणि तुझा विजय निश्चित आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी रामानुजाचार्य अगदी आत्मविश्वासानं त्या राजमहालामध्ये आले आणि त्यांचा आत्मविश्वास एवढा प्रचंड होता की यज्ञमूर्तीने केवळ त्यांना आलेलं बघितल्यानंतर शरण घेतली. त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि सांगितलं की मी हारलो चर्चा करायच्या अगोदरच. आणि त्यांनी सांगितलं मी समजत होतो काल की मी तुला सगळ्या शास्त्रामध्ये हरवलेला आहे, आज तू परत पण येणार नाहीस आणि ज्या अर्थी तू परत आलेला आहेस त्याआधी तुझ्याकडे माझ्या प्रश्नाची उत्तर आहेत आणि मी त्याच्यासाठी तुला जो आत्मविश्वास आहे तो बघूनच मी तुला शरण येतो. असं म्हणून यज्ञमूर्तीने रामानुजाचार्यची शरण घेतली. तर आता अतिशय अनेक लीला आहेत ज्यामुळे रामानुजाचार्य फार प्रसिद्ध होत गेले. त्यानंतर यमुनाचार्यांचे शिष्य जे होते महापूर्ण त्यांनी रामानुजाचार्यांना निवेदन केलं की आता तुम्ही इकडे या आणि प्रचार करा त्या सगळ्या लोकांना. हा जो मठ जो आहे यमुनाचार्यांनी बनवलेला आहे आता उपयोग करा, सगळ्यांना प्रचार करा. आणि म्हणून त्यावेळेला रामानुजाचार्य यमुनाचार्यांच्या आश्रमामध्ये आले. महापूर्ण यांचा त्यांनी आश्रय घेतला आणि महापूर्ण यांनी त्यांना सांगितलं तुला खरोखरच कृष्णाची शुद्ध भक्ती प्राप्त करायची असेल तर तू गोष्टीपूर्ण यांना शरण जा आणि त्यांच्याकडनं भगवान श्रीकृष्ण भक्तीचा जो मंत्र आहे त्याचा तो स्वीकार कर. आणि रामानुजाचार्य त्यांचे अनेक शिष्य होते या सगळ्या शिष्यांना घेऊन तो गोष्टीपूर्ण यांच्याकडे गेला आणि सर्व शिष्यांच्या सहित त्यांनी त्यांना प्रणाम केला. आजकाल समजतात की मी फार मोठा गुरु झालो तर आपण त्या प्रणाम करायची गरज नाही, पण आपण पाहतो इथे की रामानुजाचार्य हे आचार्य होते त्यावेळेला आणि त्यांनी सुद्धा आपल्या सर्व शिष्यांच्या सहित गोष्टी पूर्ण ह्याना दुसरे जे गुरु होते त्यांना प्रणाम केला. तर प्रणाम केल्यानंतर त्यांनी त्यांना निवेदन केलं की महापूर्ण यांनी मला निवेदन केलेलं आहे की तुमची शरण घेऊन हा जो कृष्ण भक्तीचा मंत्र आहे तुम्ही मला द्यावा. तर गोष्टीपूर्ण यांनी सांगितलं की ज्याच्या अंतकरणामध्ये भौतिक इच्छा आहे त्याला मी हा मंत्र देत नाही, त्यामुळे मी तुला मंत्र देऊ शकणार नाही. असं म्हटल्यानंतर ते पुन्हा परत आले. अशी जवळजवळ 17 वेळेला त्यांनी गोष्टीपूर्ण यांच्याकडे मागणी केली की मला दीक्षा द्या, आणि 17 वेळा त्यांना परत पाठवलं होतं की तू पात्र नाहीये परत जा. हा आपल्याला 1-2 वेळा झाला आपल्या छातीमध्ये असल्यावर काय, पण रामाने त्याच्याने विचारत ना की मी इतका पापी आहे की माझी कृष्णाची भक्ती नाही आहे त्यामुळे मला ती दीक्षा मिळत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्याला माझ्यावर कृपा करतील माझं प्रामाणिकपणे मी भक्ती चालू ठेवेल, जेव्हा भगवंताची इच्छा होईल त्यावेळेला मला भगवंत जवळ करतील. असा तो विचार करत असताना 18व्या वेळेला ज्या वेळेला ते गेले गोष्टीपूर्णकडे, म्हणजे आदल्या दिवशी गोष्टीपूर्ण हे मंदिरामध्ये गेले होते आणि तिथल्या पुजाऱ्याने त्याला सांगितलं की तू रामानुजाचार्याला परत का पाठवतोय, सर ते शुद्ध भक्त आहेत भगवंताचे, त्याला तू का दीक्षा देत नाही. प्रत्यक्ष भगवान विष्णूने मला मूर्ती रूपाने सांगितलंय की त्यांना दीक्षा दिली पाहिजे. आणि म्हणून त्या पुजाऱ्याने गोष्टीपूर्णाने सांगितलं की ज्या ज्यावेळेला रामानुजाचार्य तुमच्याकडे येईल तुम्ही त्यांना दीक्षा द्या. 18व्या वेळेला ज्या वेळेला रामानुजाचार्य गोष्टीपूर्ण यांच्याकडे गेले त्यांनी सांगितले की गुरु महाराज पुन्हा मी आज तुमच्याकडे दीक्षा मागण्यासाठी आलेलो आहे, कृपया मला तुम्ही दीक्षा द्या, मला तुम्ही मला मंत्र द्या. आणि गोष्टीपूर्ण त्याला सांगितलं की ठीक आहे मी तुला हा मंत्र देतोय, परंतु हा मंत्र अतिशय गुप्त आहे, कुणालाही हा मंत्र सांगायचं नाही कारण हा सर्वोच्च आहे आणि याची महती तू कुणालाही सांगू नकोस आणि कुणालाही मंत्र देऊ नकोस. असं जर वचन द्यायचं असेल तर मी तुला हा मंत्र देईल, कारण ह्या मंत्राची जप केल्याने प्रत्यक्ष वैकुंठ प्राप्ती होते, भगवत धामामध्ये आपण जाऊ शकतो. आणि म्हणून हा मंत्र जो आहे अतिशय पॉवरफुल आहे, हा साऱ्या माणसांना समजणार नाही, अजिबात कोणालाही देऊ नकोस. रामानुजाचार्यांनी वचन दिलं की मी हा मंत्र कोणालाही देणार नाही. मग त्यांनी हा मंत्र दिला आणि ज्यावेळेला त्यांनी मंत्र घेतला त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी स्फूर्ती निर्माण झाली, त्यांना ज्यावेळेला तो मंत्र जप करत होते हजारो लोक त्यांच्या पाठीमागे यायला लागले की हा तेजस्पुंज व्यक्ती आहे. त्यांना सांगितले आम्हाला द्या, आम्हाला द्या, तुमच्याकडे जे महत्वाची गोष्ट आहे ती आम्हाला द्या. आणि रामानुजाचार्य सांगितले की माझ्याकडे अशी जी गोष्ट आहे की मी तुम्हाला देणार आहे, ती फक्त माझ्या पाठीमागे या आणि या मंत्रीकडे या. ही गोष्ट प्राप्त केल्यानंतर तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही, सगळ्यात उच्च अशी संपत्ती आहे ही माझ्याकडे आहे आणि मी आज संध्याकाळी सगळ्यांना फुगड वाटणार आहे आणि तुम्ही सगळेजण ही संपत्ती घेऊन जाण्यासाठी या. संपत्ती म्हणले की सगळेजण पहिला येतात, मंत्र देतो म्हणलं तर कदाचित कोणी आलं नसतं. मी सगळ्यात उच्च संपत्ती आहे, मी सगळ्यांना फुकट वाटणार आहे, संध्याकाळी या मंदिराकडे या. आणि सगळेजण ज्यावेळेला संध्याकाळी मंदिराकडे आले अपेक्षा करत होते रामानुजाचार्याची, रामानुजाचार्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती गेले आणि त्यांनी सांगितलं की मी जे काही तुम्हाला आता सांगणार आहे अतिशय उच्च आहे, सर्वोच्चची संपत्ती आहे, ही प्राप्त केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ज्या जगामध्ये काहीही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ ही मी जे सांगतो ते जर केलं तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही वैकुंठाला जाल, सगळ्या दुःखातनं मुक्त व्हाल. आणि म्हणून सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही ही गोष्ट स्वीकारायला तयार आहे. रामानुजाने सांगितलं की दोन्ही हात वर करा. हा आणि ज्यावेळेला सगळ्यांनी दोन्ही हात वर केले त्या सांगितले की माझ्या पाठीमागे म्हणा ओम नमो नारायणाय. सगळ्यांनी अतिशय जोरदार आवाजाने सांगितले की ओम नमो नारायणाय. रामानुजाने सांगितले की हा जो मंत्र आहे हा गुप्त मंत्र आहे, परंतु मी तुम्हाला दिलेला आहे, या मंत्राचा जप करा आणि तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल आणि भगवंताची सेवा करा आणि याच आयुष्यामध्ये तुम्ही भगवद्धामाला जा. आणि सगळे लोक आनंदाने कीर्तन करायला लागले, नाचायला लागले की ही जी गोष्ट ब्राह्मणांना सुद्धा मिळत नाही पात्र असल्याशिवाय सगळ्यांना आम्हाला प्राप्त झालेली आहे या रामानुजाचार्याची कृपेनं. आणि म्हणून सगळेजण उड्या मारायला लागले, नाचायला लागले की अतिशय आनंद झाला आणि रामानुजांच्या पायावर पिळवळण घ्यायला यायला लागले. ज्यावेळेला सगळे लोक गेल्यानंतर रामानुजाचार्य गोष्टीपूर्ण यांच्याकडे आले, जोपर्यंत गोष्टीपूर्ण यांची सडपडाट झाली होती, अतिशय राग आला होता की मी जो हा मंत्र दिला हा गुप्त मंत्र असता माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून हा मंत्र जो आहे आणि फुकट सगळ्यांना दिलेला आहे, त्यांची पात्रता पण नाही आणि म्हणून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ज्यावेळेला रामानुजाचार्य त्यांच्या समोर आले त्यांनी सांगितलं की तू अपराधी आहे, तू तोचणार असोबत माझ्या चालता हो, तू नरकामध्ये जाशील, रवरव नरकामध्ये खिचपत पडशील. रामानुजाचार्य त्यांनी गुरुला नम्र अभिनंदन केलं. गुरु महाराज, तुमची जर इच्छा असेल तर मी स्वतः रवरव नाटकामध्ये कायम करायची माझी इच्छा आहे, परंतु या मंत्राचा प्रभाव एवढा आहे की कुणी जरी याचं उच्चारण केलं तरी तो जीवात्मा भगवत धामामध्ये जाऊ शकतो, आणि ही संधी मी तुमच्या कृपेनं सगळ्यांना दिली आहे. हे सर्व लोक या हरिनामाचा जप करून जर भगवत धामामध्ये जात असतील तर त्यासाठी माझी अनंत काळासाठी नरकामध्ये जायची तयारी आहे. हे ज्यावेळेला आपल्या शिष्याचा भाव हा ज्यावेळेला दृष्टीपूर्ण बघितला, कारण की खरं म्हणजे मी तुझ्या या भक्तीवरती इतका खुश आहे, आणि खरं म्हणजे तूच माझा गुरु आहे. मी गुरु म्हणून येतो स्वतःला, पण माझ्यामध्ये पण अशी कधी इच्छा निर्माण झाली नाही, माझ्यामध्ये पण कधी भावना निर्माण झाली नाही, आणि तू इतका कृपाळू आहे. हे जे मंत्र तू सगळ्या जगाला प्रदान करतोय, त्यांना भगवतधामापासून स्वतः नरकावर जाण्याची तुझी इच्छा आहे, त्यामुळे तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, तू माझा गुरु आहेस. दासमान गुरु जरी पहिला त्यांचा रोष होता, परंतु दुसऱ्यांदा जेव्हा परत आले त्यावेळेला गुरुना त्यांनी अतिशय संतुष्ट केलं होतं. त्याच्या अनेक कथा आहेत, मला माहिती नाही आपण किती वेळ चालू करायचं. आता अर्ध संपलेला आहे, आणखी पुढे आपण कीर्तन करायचं आहे की आणखी पुढे चालू करूया? आणखी थोड्या दिवसात कुणाची इच्छा आहे आतूर का जाणं कीर्तन करायचं आहे? त्यांना पुढे आणखी कथा ऐकायच्या किती लोक आहेत? त्यांनी कीर्तनावरती मात केली आहे. रामानाचार्य ज्याला प्रचाराला जात असत, त्यांनी भरपूर काही आपल्या प्रचारामधनं शिकवलेलं आहे. एकदा ते ज्यावेळेला प्रचार करायला निघाले, ज्यावेळेला एका गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, त्यांनी आपले दोघं शिष्य ऍडव्हान्स पार्टीमध्ये पुढे पाठवले होते व्यवस्था करण्यासाठी, आणि ते दोघं जण एका अतिशय श्रीमंत अशा व्यक्तीकडे आले जो रामानुजाचार्यांचे शिष्य होता. आणि त्या शिष्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितले की रामानुजाचार्य अनेक शिष्यांसहित या गावामध्ये येण्याचे थोडं भाग्य आहे, आणि ते तुमच्या घरी राहणार आहेत, आणि गुरूंची एवढी इच्छा आहे की तुम्ही याची सगळं तयारी करावी. आणि ताबडतो रामानुजाचार्यांचं नाव ऐकल्याबरोबर त्यांनी ताबडतो तयारीची सुरुवात केली, मोठे मोठे मंडप गाजले, खोल्या बांधल्या, सगळ्यांना भक्तांना राहण्यासाठी प्रसादाची योजना केली, मोठे केळी जे खांब लावले, तोरण लावले, अतिशय सुशोभित करून टाकलं सगळं वातावरण, आणि तो रामानुजाचार्याची वाट पाहू लागला. आणि रामानुजाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांसहित आले, परंतु ते एका गरीब शिष्याच्या घरी गेले ज्याच्याकडे हे दोघं शिष्य पहिल्यांदा गेले होते. त्यांचे की रामानुजाचार्य गावामध्ये येणार आहे, म्हणून जसं त्यांनी या श्रीमंत शिष्याला सगळी तयारी करायला सांगितली होती आणि बाकी सगळ्यांना सांगितलं होतं की येणार आहे तुम्ही तयार राहा गुरुजींचं दर्शन घ्यायला, तर हा जो शिष्य होता त्यांनी या दोघा शिष्यांची इतकी सेवा केली की हो गुरु महाराज येणार आहेत, त्यांच्या आगमनाची बातमी तुम्ही आणलेली आहे, तुम्ही त्याचे प्रतिनिधी आहात, बसा तुम्ही प्रसाद घेऊन जा, थोडी विश्रांती घ्या, आणि जी काही त्याच्या कृतीनं त्यांनी दक्षिणा दिली आणि त्याचा अतिशय सन्मानानं स्वागत केलं गुरुचे प्रतिनिधी म्हणून. आणि ज्यावेळेला ही गोष्ट रामानुजींना समजली की या श्रीमंत व्यक्तीकडे माझे जे शिष्य गेले होते, त्यावेळेला त्यांनी या दोघांचा अग्रातिथ्य सुद्धा केले नाही, एक ग्लास पाणी सुद्धा दिलं नाही, आणि हा माझ्या तयारीला लागला, पण ह्याच्यामध्ये हा भाव नाही आहे की हा फक्त गुरुची सेवा करू इच्छितो, आणि गुरुचे जे सेवक आहेत, गुरुचे जे दास आहेत, दासानुदास बनण्याची इच्छा आणि हा डायरेक्ट अप्रोच करतोय, हा म्हणजे गुरुकडे जायची इच्छा आहे, हा दासानुदास जो भाव आहे, दासांच्या दासांचा दास, तो ह्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून रामानुजाचार्य कडक त्या ह्याच्या शिष्याच्या घरी गेले, तो अतिशय गरीब, त्यांनी तयारी सुद्धा केली नव्हती, आणि रामानुजाचार्य त्याच्या झोपडीमध्ये आल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला आणि त्याला सांगितलं की तुला दासांचा दास तू आहेस, त्याचं महत्व तुला माहिती आहे, तू माझे जे प्रतिनिधी होते त्या दोघांचे अतिशय तू सुंदर आदरातिथ्य केलेलं तुझ्या कृतीप्रमाणे, तुझ्या पात्रतेप्रमाणे, आणि त्यासाठी मी तुझ्यावरती खुश आहे, म्हणून मी तिच्याकडे आलेलो आहे. त्यासाठी रामानुजाचार्यांनी अतिशय गरीब असलेल्या शिष्याकडे वास्तव्य केलं आणि नंतर त्या श्रीमंत जो शिष्य होता त्याला वाईट वाटलं की आपली जी पद्धती आहे दास दासानुदास त्याला ह्याचा मला अनुभव आला नाही किंवा मी ते करू शकलो नाही याच्यावरून त्याच्या मनामध्ये वाईट वाटलं. तर रामानुजाचार्य अशा एका वेळी एका भक्ताच्या घरी आले. तो अतिशय गरीब, त्याच्या घरामध्ये खायला काय नव्हतं. तर त्या भक्ताची जी पत्नी होती ती अतिशय सुस्वरूप, दिसायला अतिशय सुंदर, आणि तिच्यावरती त्या गावातला एक दुकानदार अतिशय श्रीमंत फिदा झाला होता. म्हणजे तिला काही करून त्याला भोग घेण्याची इच्छा होती या स्त्रीची, आणि आपले जे सेवक असत तिच्याकडनं तिला भरपूर तो भेट पाठवत असे, प्रलोभनं देत असे की फक्त एक दिवस माझ्याशी संग कर, आणि त्यासाठी अनेक प्रलोभनं पाठवत असे तिला तिचं मन वळवण्यासाठी. पण ती अतिशय शुद्धाची पतिव्रता होती, तिचं एवढे त्याच्याकडे पैसे असून सुद्धा ऐश्वर्यातून सुद्धा एक त्याच्या मनामध्ये एवढाही तिच्याबद्दल आकर्षण, त्याच्याबद्दल आकर्षण तिच्या मध्ये नव्हतं. तितकी ती पतिव्रता होती आपल्या पतीची, अगदी गरिबीमध्ये असून सुद्धा खायला काय नाही आणि त्याचाच फायदा घेऊन हा जो श्रीमंत नामदार होता त्या गावचा दुकानदार हा अतिशय तिचा प्रलोभन करायला तिचा प्रयत्न करत होता. पण ती अतिशय नम्र आणि पतिव्रता होती. तर ज्यावेळेला रामानुजाचार्य त्यांच्या घरी येणार होते त्याच्या घरामध्ये काही अन्न नाही. आता गुरु महाराज आणि आपल्या सगळ्या शिष्यांचं समोर येत आहेत आणि त्यांचं तर आदरातिथ्य झालं पाहिजे, आणि गुरुला घरी आल्यानंतर आपण काहीतरी त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना काहीतरी प्रसाद दिला पाहिजे. तर घरामध्ये तर काही नाही, या मनामध्ये विचारला गुरुची सेवा ही अतिशय महत्वाची आहे, त्यासाठी आपण काहीही करायला तयार असलं पाहिजे. आणि मग तिच्या मनामध्ये ही विचार आला की हा जो दुकानदार आहे हा दुकानदार मला रोज प्रलोभन देतोय, त्याचा आज आपण उपयोग करून घ्यावा, कारण गुरु महाराजांना काय करून खुश केलं पाहिजे. आणि म्हणून ती त्या दुकानदाराकडे गेली, सांगितले की तुझी जी काही कामना आहे ती मी आज रात्री पूर्ण करायला तयार आहे. म्हटल्यानंतर दुकानदाराला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सगळं अन्न फळ जे काही आहे सगळं त्या स्त्रीला दिलं आणि ती घेऊन ज्यावेळेला घरी आली आणि प्रसाद बनवला. रामानुजाचार्य आले, सगळ्यांनी प्रसाद घेतला. सगळेजण गेल्यानंतर रामानुजाचार्यांचा जो प्रसाद आहे हा एका कापडामध्ये त्यांनी बांधला आणि ती या दुकानदारांची वासना पुरे करण्यासाठी आली रात्री एक दिवस. आणि ती आल्यानंतर त्याला आनंद झाला, त्याच्या मनामधली जी इच्छा होती वर्षानुवर्ष की या स्त्रीचा मला भोग घ्यायचा आहे, तर ती आल्यानंतर तो एकदम बेहोश झाला, आनंद झाला त्याला. आणि तिने सांगितलं की मी आलेली आहे, जी काही इच्छा आहे ती पुरी करून घे, पण त्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की माझे गुरु महाराज आज घरी आले होते, त्यांचा हा प्रसाद मी थोडा आणलेला आहे आणि हा प्रसाद तू सेवन कर. आणि म्हणून त्या दुकानदार काही करायला तयार होता, त्यांनी तो प्रसाद पण सेवन केला. आणि तो जसा तो प्रसाद खात गेला त्याच्या अंतकरणातली वासना जी आहे निघून गेली, ती प्रसादाची महिमा आहे. त्या अंतकरणातली सगळी वासना होती ज्या भोग करण्याची ही निघून गेली आणि तो तिच्या पायावर त्याने डोकटून झाले की माते मला माफ कर, असा विचार केला होता की तिला भोगण्याचा. पण हा जो प्रसाद आहे त्या प्रसादानं माझं एवढं अंतकरण शुद्ध झालेलं आहे की मला आता तुला भोगण्याची इच्छा सुद्धा राहिलेली आहे आणि तुझ्या गुरुचं मला दर्शन होते तुझ्या कृपेमुळे मी पण त्यांना शरण जाऊ इच्छितो. आणि इतकी ही पतिव्रता स्त्री पाहत तिच्या पतिव्रत्याचं जे उदाहरण आहे किंवा कसं ती गुरुची सेवा करायला तयार होती आणि कसं तिचं गुरुने त्याच्या अतिशय मोठ्या अशा प्रसंगामध्ये तिचं रक्षण केलं. तर अशा रामानुजाचार्य सगळ्यांच्यावरती प्रेम करत असत, गृहस्थ असो अथवा संन्यासी असो ब्रह्मचारी असो, त्यांच्या दृष्टीनं आश्रम महत्वाचा नव्हता, त्यांच्या दृष्टीनं भक्ती ही महत्वाची होती. आणि म्हणून त्यांच्या आश्रमातले असे काही भक्त होते ते रामानुजाच्यावरती थोडे अशी शंका होती की का जे गृहस्थ लोक जे आहेत जे सर्वसाधारणपणे संसारामध्ये गुंतलेले आहेत आणि आपल्या पत्नी मुलाबाळांच्या मध्ये रममाण झालेले आहेत, अशा एका भक्तावरती त्याचं नाव सुंदुरदास आहे त्याच्यावरती एवढं प्रेम करतात आणि आम्ही आश्रमामध्ये राहणारे ब्रह्मचारी आणि संन्यासी सगळं काही त्या आठवण आलेलं आहे. नोकरी सोडली, घर सगळं सगळं सोडलं आणि आम्ही सगळं सर्वस्व अर्पण करून आश्रमामध्ये राहतो आहे. आणि हे केवळ या धनुर्दासबद्दल जास्त चर्चा करत असतात, त्याच्याबद्दल प्रेम, त्याच्यावर एवढं प्रेम करतात आणि आम्ही सगळं सोडून आलोय तरी आमचा बाबा कधीच करत नाही. त्यांच्या मनामध्ये ही शंका होती, असं का रामानुजाचार्य करतायत. आणि म्हणून त्याने एक दिवस रामानुजाचार्यांना विचारलं, एवढं तुमचं ह्या धनुर्दासावरती का प्रेम आहे, असं कुठला गुण त्याच्यामध्ये आहे की त्यासाठी तुम्ही ह्या धनुर्दासावरती एवढं प्रेम करतात. आणि म्हणून रामानुजाचार्यांनी सगळ्यांना एक धडा द्यायचा ठरवला. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला हे सगळे संन्यासी आणि ब्रह्मचारी नदीवरती स्नान करायसाठी गेले, त्यातल्या एक त्या भक्ताला सांगितलं की यांची धोत्रजी आहे की एकीकडची दुसरीकडे ठेवायचं, सगळी मिसळ कर. आणि ज्यावेळेला नदीतनं आंघोळ करून बाहेर ज्यावेळेला आले भक्त, ज्यावेळेला एकमेकांची भांडायला लागले की माझी धोती, की माझी धोती, की माझी धोती, सगळा नदीच्या काठावरती वादंग मारला होता. सगळेजण भांडत होते ही माझी धोती, ही माझी धोती, सगळेजण एवढे धोतीला अटॅच होते. आणि नंतर सगळ्यांना कळालं की आपण किती मानतो, सगळं आपण सगळं सोडून दिलं पण एक धोती आपल्या मनातून सुटत नाही, एवढी आसक्त आहे आपल्या धोतीवर. आणि त्याच संध्याकाळी त्यांनी ठरवलं की हा तो धनुर्दास आहे याची भक्ती जाणून ह्या लोकांना करून दिली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या दोघा तिघा भक्तांना बोलवलं, एकाला सांगितलं की तू जाऊन धनुर्दासच्या खिडकीकडे उभा राहा, दुसऱ्याला सांगितलं की धनुर्दासला तू माझ्याकडे पाठवून दे, तिसऱ्याला सांगितलं की तू ज्यावेळेला धनुर्दास घरात नसेल ज्यावेळेला त्याची पत्नी जी झोपलेली असेल तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेऊ नये. म्हणून हा रात्रीची वेळ झाली, धनुर्दासची धनुर्दास गुरुची सेवा करण्यासाठी आश्रमामध्ये गेलेला आहे. दुसरा एक ब्रह्मचारी खिडकीतनं बाहेर उभारून पाहतोय की स्त्री झोपलेली आहे, तो पाठवतो आपल्या भक्ताला, आपल्या मित्राला, सांगतो की जा आता रात्र झालेली आहे, तिच्या अंगावरचे दागिने काढून घेऊ नये. तर अंगावरचे एका खुशीवरती झोपली होती, त्याने पहिला सगळे डाव्याभोवतीची सगळी काकणं म्हणजे कर्णकुंडल पायाचे जे हे होते सगळे काढले, शरीराचे सगळे दागिने काढले आणि नंतर त्याने कूस बदलली. आणि त्यावेळेला या भक्ताला वाटलं की मी पकडलो गेलो आता, आणि ही जर जागे झाले तर ही मला पकडणार. आणि म्हणून त्याने खिडकीतनं झोम झोपले एकदम पळून गेला आणि आश्रममध्ये गेला. ज्यावेळेला धनुर्दास घरी आले आणि पत्नीने सांगितलं की आश्रममध्ये काय पैसे वगैरे कमी आहेत का, तर धनुर्दास म्हणले की नाही आताच मी तर आश्रममध्ये आलो, आश्रममध्ये गुरु महाराजांनी मला काय बोलले नाही त्यांना काय पैशाची वगैरे, त्यांनी सांगितलं की आश्रममध्ये कमी आहे. म्हणजे की निश्चितच आश्रममध्ये काहीतरी समस्या आहे पैशाबद्दल. म्हणाले का असं का म्हणतेस तू, असं का असं मला कळालं असतं एक नाही, आता तुम्ही यांच्या अगोदर 15-20 मिनिटं आश्रममधला भट्ट होता आणि त्यांनी माझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले आणि मी ज्यावेळेला कूस वळवले तो घाबरून पळून गेला. तर माझी इच्छा होती की सगळे दागिने त्याला द्यावेत गुरुच्या सेवेसाठी, ठीक आहे आपल्या घरामध्ये आहे सगळं भगवंताचं आहे गुरुचं आहे आणि काही आश्रमामध्ये समस्या असतील तर आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून मी माझी कूस बदलली सगळं माझ्या अंगावरचे दागे देण्यासाठी आणि तेवढ्यात तो पळून गेला. एवढ्यात धनुर्दासचा अतिशय राग आला. हा धनुर्दास त्याने म्हटलं की तू किती निर्लज्ज स्त्री आहे, तू अपराध केला की आश्रमातले भक्त आपल्याला सेवा देण्यासाठी आले आणि पूर्ण सेवा पण तू करू शकली नाही, किती तो नारायक आहे आणि किती मोठा अपराध केला गुरुचा अपराध की सगळे दागिने जे काही आपल्या घरामध्ये आहे हे सगळं भगवंताचं आहे आणि तू का दिलं नाही, तो अपराध केला फार मोठा. ही जी चर्चा आहे नवरा बैठकी याच्या शिष्याने पाहिली, रामानुजाचार्य जाऊन सांगितलं हे पहा हा जो गृहस्थ आहे तरी पण एवढा अनासक्त आहे की घरामध्ये राहून सुद्धा या घरची जी संपत्ती आहे ही सगळी गुरुची संपत्ती या दृष्टीने रक्षण करतोय आणि कशावरती तो आसक्त नाही. आश्रममधले आम्ही ब्रह्मचारी एका कृतीवरती आसक्त आहोत आणि ही पहा धनुर्दास एवढा महान भक्त आहे की तो एका दागिन्यावरती पण आसक्त नाही आणि घरातल्या कुठल्याही गोष्टीवरती आसक्त नाही आणि त्याची महती जी आहे ती आज आम्हाला कळाली. म्हणून रामानुजाचार्य सांगितलं की धनुर्दासावरती मी का प्रेम करतो, कारण तो गृहस्थ आश्रमामध्ये असून सुद्धा पूर्ण रूपाने गुरुला शरण गेलेला आहे. तर या धनुर्दासचे इतिहास असा होता की हा धनुर्दास अतिशय चांगला पैलवान, आणि पैलवान असले की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सगळ्या लोकांनी बघावं अशी त्याची इच्छा असते. तर हा एका वेश्येवरती आसक्त झाला होता आणि एक दिवस हा एकदा निर्लज्जासारखा अतिशय तप्त उन्हामध्ये कदाचित मे महिन्यामध्ये छत्रीगुल उभा होता. तर त्या स्त्रीवरती आणि तिच्या डोळ्यात एक टक लावतो बघत उभारला होता तासांतास. आणि त्याला रावणाचार्य भगवंताची मूर्ती घेऊन पालखी घेऊन चालले होते आणि प्रचंड कीर्तन चाललंय. घाम धोम सगळेजण चांवर दाखवत आहेत भगवंताला. रामानुजाचार्य पुढे आहेत आणि त्याच्या पाठीमागे हजारो शिष्य आहेत. जोरात कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तन अगदी जवळ आल्यानंतर सुद्धा ह्याला त्याचं भान नाही आहे. इतका तो बेभान होऊन तो निर्लज्जासारखा त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाहत होता जी वेश्या होती. रामानुजाचार्याला त्याची जीव आली की माणसा निर्लज्ज आहे कारण तुम्ही ठीक आहे काय करायचं कळते पण भगवंत सामना आले आणि हजार लोक कीर्तन करतायत तरी हा निर्लज्ज सका अगदी 10 फुटावरती आम्ही आहे तरी याचं लक्ष नाही. हा किती आसक्त आहे या स्त्रीवरती आणि याला माझी कृपा दिली पाहिजे, याला या संघातून मुक्त केलं पाहिजे म्हणून रामानुजाचार्य त्याच्याकडे गेले. पाठीवरची काप मारले तरी निर्लज्ज हा असं बघतच बसला होता. रामानुजाचार्य हलवलं घर घर आणि सांगले की भगवान विष्णू येत आहेत. म्हणाला की हे महत्वाचं आहे हो भगवान विष्णू काय कायम पाहतो. तर ते म्हणाला की एवढं काय इकडे बघायला असतो मला तरी समजू दे. ते म्हणाला हिचे जे डोळे आहेत या डोळ्यासारखी गोष्ट मी या जगामध्ये अजून कुठेही पाहिली नाही. आणि जसे डोळे जे आहेत हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य असं मी आस्वादन करतो आहे. तोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत चांगली गोष्ट करून घ्यावी म्हणून मी ह्या डोळ्याचं आस्वादन करतो आहे. आणि असं म्हणताना रामानुजाचार्यांना अतिशय जीव आली केवढा हा मायेचा प्रभाव आहे. त्याने सांगितलं की ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट मी तुला दाखवली तर तू स्वीकारतील काय. मला शक्यच नाही हो ह्याच्यापेक्षा आणि सुंदर गोष्ट जगामध्ये कुठे असणार. आणि रामाने म्हणाले आहे तुला त्याची कल्पना नाही आहे मी तुला दाखवेन चल माझ्याबरोबर. म्हणून त्या धनुर्दासला घेऊन ते श्रीरंगम इथं आले आणि त्याने अतिशय सुंदर अशी जी मूर्ती आहे तुझ्या श्रीरंगमला गेला असाल ती शिशाई विष्णूची मूर्ती. तुला सांगितलं पहा या विष्णूचे डोळे पहा आणि ज्यावेळेला धनुर्दासने ते डोळे पाहिले त्या अंतकरणामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. कारण रामानुजाच्या संगतीनं त्याच्या प्रभावानं म्हणजे अगोदरच भक्तीचं बीज त्याच्या अंतकरणामध्ये रोवलेलं होतं. आणि हा जरी अतिशय विषयी होता तरी पण रामानुजाच्या कृपेनं त्याचा जो विषयी भाव जो आहे हा दूर होऊन प्रत्यक्ष भगवंताच्या डोळ्याचं त्यांनी दर्शन घेतलं आणि तो ताबडतोब त्याच्यामध्ये देहबान विसरून गेला. हे केवळ त्या काळात हे रामानुजाचार्याच्या कृपेनं झालेले आहे. हे आजकाल मी समजतो की असं जो शरीर आहे जे निसर्गाच्या प्रकृतीच्या निमानं नष्ट होऊन जाणार आहे अशा मांस रक्त या सगळ्यांनी भरलेल्या या देहावर मी एवढा आसक्त झालो होतो. आणि हे सच्चिदानंद भगवंताचं शरीर आहे ज्याचं सौंदर्य जे आहे हे सनातन आहे कधीही नष्ट होणार नाही आहे त्यासाठी ह्याच्यावर मी खरं आसक्त झालं पाहिजे. गुरुच्या कृपेनं त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीची जी ज्योत लागली त्यानंतर त्याला कळालं की खरं सौंदर्य जे आहे ते भगवंताच्या मूर्तीमध्ये आहे भगवंत या डोळ्यामध्ये आहे. म्हणून ताबडतोब त्यांनी रामानुजचे शरण केले. त्यांनी सांगितलं की अतिशय धन्यवाद मला या अतिशय अंधकारातून तुम्ही मला वाचवलेला आहे. रामानुजाचार्य सांगितलं की खरं जे सौंदर्य आहे हे भगवंतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नाव कृष्ण आहे सर्व आकर्षित सर्वांना आकर्षण करणारं भगवंत आहे आणि त्याच्या भक्ती करणं हे आपल्या आयुष्याचं लक्ष आहे. आणि म्हणून तुला आज ही भक्ती प्राप्त झालेली आहे आणि ह्याच्यामध्येच उन्नत होण्यासाठी तू प्रयत्न कर आणि हाच तुझ्या जीवनाचा उद्देश असू दे. तू जर तेव्हाच त्या स्त्रीवरती आसक्त असेल तर तिच्याशी लग्न करून घेऊन प्रामाणिकपणे गृहस्थाश्रमामध्ये राहा आणि दोघांना भगवंताची सेवा करा. आणि तीच त्याची वेश्या पत्नी नंतर अतिशय नम्र झाली आणि अतिशय सद्गुणी बनली आणि एवढी जी गुरुच्या आश्रयाकडे राहिली किंवा भगवंतावर एवढं प्रेम होतं की ती सुद्धा अशी अनासक्त राहिली आपल्या पतीप्रमाणे. म्हणून धनुर्दास आणि त्याची पत्नी जी आहे एवढ्या असा बॅकग्राऊंड किंवा असं त्याचं पूर्व चरित्र असून सुद्धा ज्यावेळा ते भगवंताचे भक्त झाले त्यांनी पूर्णपणे सर्वतात्मा सुद्धा समर्पित वृत्ती दाखवली आणि रामानुजाचार्य म्हणून त्यांच्यावरती प्रेम करत होते. आता आपण ते थांबू कारण अशा आनंद लिहिला आहे. थोडं आपण कीर्तन करू, आणखी कधी प्रसंग आला तर आपण रामानुजांच्यावरती चर्चा करू. सगळ्यांना नम्र विनंती आहे की आमचं या वर्षातलं जेणांची शेवटची भेट, पुढच्या गुरुवारी पुन्हा आमचं पुण्य संपलेलं आहे भारतातलं क्षणे पुण्य मरते लोकं विशंती. पुन्हा आम्ही मायेच्या गावामध्ये जातोय. जे काही अपराध झाले असतील क्षमा करा, मी सहनशील लोक आहात, आम्हाला सहन केलेलं आहे. त्यासाठी आमच्या चरणाचं नम्र निवेदन आहे, त्यांचं रक्षण भगवंतांनी करावं अशी प्रार्थना करा. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.